अल्झायमर विकार, अल्झायमर डिसीज, माणसाला दुर्बल करणारा, वार्धक्यातील विस्मृतीचा रोग, या रुग्णाची स्पष्टपणे विचार करण्याची क्षमता नाहीशी होते. तो स्वत्व हरवतो, कार्यकारणाचा अभाव होतो आणि स्वतःकडे लक्ष द्यायला असमर्थ होतो. 1907 मध्ये अलॉइस अल्झायमर यांनी हा रोग शोधून काढला. चोर पावलांनी येणारा हा स्मृतीभ्रंश वाढत्या वयानुसार वाढत जातो. अल्झायमर रोगात प्रामुख्याने मेंदूच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो. सुरुवातीस रुग्णाला नुकत्याच घडलेल्या घटना आठवत नाहीत. यानंतर गोंधळलेली मनोवृत्ती आणि विसराळूपणा येतो. रुग्ण तोच तो प्रश्न विचारत राहतो, नेहमीचा रस्ताही विसरतो, स्थिती ज्ञान जाते, हळूहळू भूतकाळ हरवतो. या व्यक्तीला निरनिराळे भास होतात. मधूनच अशी व्यक्ती आक्रमक होते. वाचणं, लिहिणं, बोलणं, चालणं यांची क्षमता कमी होत जाते. नैसर्गिक विधीही समजत नाहीत, त्यामुळे त्यावरचे नियंत्रणही जाते. शेवटी स्नायूऱ्हासामुळे सर्व हालचाली मंदावतात आणि रुग्ण बिछाण्यात पडून राहतो. प्रतिकार शक्तीही हळूहळू क्षीण होते. बहुधा न्यूमोनियाने या रुग्णाचा अंत होतो. अल्झायमर रुग्णांचे शवविच्छेदन केले असता पुढील बाबी आढळल्या आहेत. रुग्णाच्या मेंदूच्या विशिष्ट भागातील चेतापेशी कमी होतात. चेतापेशीच्या बाहेर अपसामान्य प्रथिने असतात आणि चेतापेशींमध्येही या प्रथिनांचे तंतू आढळतात. त्यात A68 टाऊ नावाचे प्रथिन आढळते. हिप्पोकॅम्पस व प्रमस्तिष्काचे बाह्यक यात चेतापेशींचा ऱ्हास जास्त झालेला आढळतो. बाह्यकातील अनेक प्रथिने कमी होतात. तसेच ॲसेटिल कोलिन हा चेताप्रक्षेपक कमी होतो. चेतापेशींच्या ऱ्हासाबरोबरच चेतापेशींपासून निघणाऱ्या अक्षतंतूंभोवती पिष्टाभरास ॲमिलोईड ऱ्हास दिसून येतो. या ऱ्हासात बीटा ॲमिलॉइड प्रथिनांचा थर मेंदूच्या रक्तवाहिन्यांवर व अक्षतंतूंभोवती आढळतो. सामान्य वृद्धांमध्ये ही ॲमिलॉइड प्रथिने आढळत नाहीत. अल्झायमर रोगाचे सुरुवातीला निदान करणे कठीण असते. वयपरत्वे होणारा विसराळूपणा समजून त्याकडे दुर्लक्ष होते. चालताना पाय अडखळतात, स्नायूंचा ताठरपणा आणि इतर हालचालीत अडथळा आणतो. वार्धक्य आणि अनुवंशिकता यामुळे हा रोग होण्याची शक्यता असते. MRI, मॅग्नेटिक रेझोनन्स इमेजिंग आणि सिटी स्कॅन, कॉम्प्युटराइज्ड टोमोग्राफी या तपासण्यांमध्ये मेंदूंच्या प्रमस्तिष्काच्या बाह्यकांचा ऱ्हास दिसतो. PET, पॉझिट्रॉन एमिशन टोमोग्राफी या चाचणीत मेंदूंच्या दोन्ही बाजूंचा ऱ्हास दिसतो. या रोगावर उपचाराचे खास परिणामकारक औषध उपलब्ध नाही. रुग्णाच्या कुटुंबियांना या रोगाची माहिती देणं आवश्यक असतं. अशा रुग्णांची काळजी नीट घ्यावी लागते. हे काम कठीण आणि धीराचं असतं. सध्या तरी टॅक्रिन हे एकच औषध या रोगावर आहे. ते सुरुवातीला दिल्यास रुग्णात परिणाम होऊ शकतो. यासोबत पूरक म्हणून जीवनसत्वाच्या गोळ्या देतात. सध्या जगभर माणसांची सरासरी आयुर्मर्यादा वाढल्यामुळे ज्येष्ठ नागरिकांची संख्या वाढत आहे. सामान्यपणे 85 वर्षावरील सुमारे 50% वृद्ध अल्झायमर ग्रस्त आढळून येतात. विविध शासकीय आणि सेवाभावी संस्थांकडून अशा रुग्णांना आणि त्यांच्या कुटुंबियांना सहाय्य करण्याचे प्रयत्न चालू आहेत. ही नोंद प्रधान शशिकांत यांनी लिहिली आहे.